हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः नमैरिण्याय च प्रपत्याय च नमः किगंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठाय च गृह्याय च नमः सल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गौवरेष्ठाय च नमो हृदय्याय च निवेष्ट्याय च नमः पागं सव्याय च रजस्याय च नमः शिष्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्याय च पर्णशद्याय च नमो पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः आक्षिदते च प्रक्षिदते च नमो वक्किरिकेभ्यो देवानागं हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नम आमि वत्केभ्यः द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित येषां पुरुषाणामेषां पशूना माभेर्मा रोमो एषाम् किञ्चन ममत या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाह भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् यथा न शमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम् मृडानो रुद्रोतनो मयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छं च योश्चमनुरायजे पिता तदश्याम तव रुद्र प्रणीतौ मानो महान्तमुत मानो अर्भकम् मान उक्षन्तुमुत मानौक्षितम् मानो वधी पितरम् मोत मातरम् प्रिया मानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोके तनये मान आयुषिमानो गोषुमानो अश्वेषुरीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वदिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आराते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मेते अस्तु रक्षा च नो अदि च देव ब्रूयथा च न शर्म यच्छद्विबर्हाः सुहि श्रुतम् कर्तसदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम् मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अश्वनिवपन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतिर्गृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरामगवेद्धनुष्वमीढवस्तोकाय तनयाय मृडया मीडुष्टम शिवतम शिवो न सुमनाभव परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान् आचर पिनाकम् बिभ्रदागहि विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्मन्निवपन्तु ताः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृधि
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुठे काका आपल्याला सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर 1993 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र तिसरा मंगळवार युवा केंद्राचा विशेष कार्यक्रम संचालन करतायत सद्भक्त श्री मकरंद वझे. ते सुरुवातीला सांगतायत की आज आपण आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर माहिती करून घेणार आहोत. तो जिव्हाळ्याचा विषय आहे परमपूजनीय स्वामीजी आणि मातोश्री सौभाग्यवती शरदाताई हे परस्पराशी कसे वागतात आणि त्या वागण्यावरून त्यांनी आपला संसार परमार्थरूप कसा केला ते जाणून घेणार आहोत. दोन अंतरंग सेवा करणाऱ्या साधकाकडून सद्भक्त तारामती खरे आणि सद्भक्त सौभाग्यवती निरंजना कुलकर्णी. प्रथम आपण सद्भक्त तारामती खरे यांच्याकडून ऐकूया. त्यावर सद्भक्त तारामती खरे बोलतायत, न भूतो न भविष्यती असे संत सद्गुरु स्वामींच्या रूपाने आणि त्यांना अगदी सुरुवातीपासूनच सावलीसारखी साथ देणाऱ्या मातोश्री शरदाताईंच्या रूपाने येथे साक्षात लक्ष्मीनारायणच अवतरलेले आहेत असे वाटते. अवघा संसारच परमास्वरूप करून दाखविला त्यांनी तो परस्परावरील भक्तीप्रमाणे. लहानपणापासूनच एकमेकांचे शेजारी राहणारे एकत्र खेळणारे हे सवंगडी मोठेपणी पती पत्नीच्या रूपात नांदू लागले. एक आदर्श जोडपे, आदर्श माता पिता आणि आदर्श गुरु शिष्य या नात्याने स्वामीजी सरलाताईंना मानाने वागवतात. प्रत्येक गोष्टीत त्यांचं मत घ्यायचे पण आपल्याला हवे तेच मोठ्या चतुराईने करायचे. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा हा स्वामीजींचा स्वाभाविक गुणच. आरसा, झुंबर आणि गालिचा या त्यांच्या आवडत्या गोष्टी. प्रत्येक खोलीत एखादा तरी आरसा हवाच असं त्यांना वाटतं. त्याबाबतचा त्यांचा सरलाताई बरोबर झालेला एक संवाद सांगते. एकदा सकाळचे ध्यान पूजा कार्यक्रम आटोपल्यानंतर स्वामीजी म्हणाले, चला सरलाताई या खोलीत लावायला एक आरसा आणूया. त्यावर सरदाताई म्हणतात, आता किती आरसे लावायचे? पुढे झालं. त्यावर स्वामीजी, मी काही आणायचं म्हटलं की या नको म्हणतात. मग आमचं तुंबळ युद्ध सुरू होतं असं सांगून हसत हसत सरदाताईंना घेऊन आणखी दोन साधकाबरोबर आरशाची खरेदी करतात. घरी आल्याबरोबर लगेचच भिंतीवर लावायचा म्हणून एका व्यक्तीला बोलावून त्याला सूचना देऊन लावायला सांगतात. स्वामीजी जेवायला स्वतःघरात गेले इकडे आरसा लावून झाला. आता शेवटचे दोन स्क्रू लावत असताना मात्र तो भिंतीवरून निसटला आणि खाली पडून फुटला. त्या आवाजाने स्वामीजी काय ते समजले व तेथूनच म्हणाले, असू दे फुटला तर फुटला, आपण दुसरा नवीन आणू. त्यांच्या हाताला तर लागले नाही ना. आता सावधपणे जपून फुटलेल्या काचा गोळा करून कचरा कुंडीत लिहून टाकूया म्हणजे बरे. यात किंचितही प्रागा नाही. ती दोघांचीही शांती धरली नाही म्हणून ते शांतीनाथ आणि गिरजाबाई. आम्ही मुली आश्चर्ययुक्त होऊन काचा गोळा करण्यास मदत करू लागलो. पुढे शरदाताईच्या एका वाढदिवशी स्वामीजींनी त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांच्या पायावर डोके टेकवून नमस्कार केला तेव्हा शरदाताई खूपच संकोचल्या व काही बोलणार. तोच स्वामीजी त्यांना दिलासा देण्यासाठी सांगतात, रामकृष्ण परमहंसांनीही त्यांची पत्नी शारदा मातेची अशीच पूजा केली होती. त्यावर शरदाताई गप्प काय बोलणार. स्वामीजींच्या आदरपणामुळे शरदाताईच त्यांना आंघोळ घालीत असत, लहान मुलाला घालतात तशी. एकदा अशाच आंघोळीच्या वेळी स्वामीजींच्या हातातील साबण निसटून दूर गेला तेव्हा स्वामीजी म्हणतात, बघा शरदाताई साबण रुसून दाराआड जाऊन लपून बसला. त्यावर हसून सरदाराई म्हणतात, रुसला की लांब जाणारच म्हणून रुसू नये. एकदा एका पंतूच्या बारशाला सरदाराईनं जायचे होते म्हणून त्या स्वामीजींना म्हणाल्या, मला या बारशाला जायचे, त्यासाठी 1000 रुपये देता का? त्यावर स्वामीजींनी सरदाराईनं समोर बसून 15व्या अध्यायावर 2-5 मिनिटांचे निरूपण केले व नंतर म्हणाले, मी तुम्हाला आताच बहुमोल असे ज्ञान सांगितले आहे तेव्हा आता तुम्ही ते क्षुद्र किंमत असलेले पैसे मागू नये हे बरे. यावर सर्वाताई फक्त किंचित हसल्या आणि गप्प बसल्या. इत्यादी माहिती सांगून झाल्यानंतर मकरंदनाथाने सद्भक्त सौभाग्यवती निरंजना कुलकर्णी यांना त्यांच्याकडील आठवणी सांगण्यासाठी पाचारण केले. तेव्हा त्या बोलतात, गेल्या वर्षी सर्वाताईच्या वाढदिवसानिमित्त बोलताना स्वामीजी म्हणाले की गीतेत ज्ञानी पुरुषांची अमानित्वम अदंबित्वम इत्यादी जी काही लक्षणं सांगितलेली आहेत ती सारी लक्षणं सरलाताईंच्या ठिकाणी आहेत. सरलाताई या नावाप्रमाणे त्या सरळ आहेत. मी मात्र वाकले आहे. सरलाताईंनी कधीही प्रवचन केली नाहीत, पण मी जी प्रवचन करतो ती त्या प्रत्यक्ष जगतात, म्हणूनच आमचा संसार मोक्षरूप झालेला आहे. सरलाताई स्वामीजींना लहान मुलासारखं जपतात. त्यांनी जेवताना चार घास जास्त खावेत अशी त्यांची नित्य धडपड असते. स्वामींनी एक पोळी वाडा म्हटले की सरलाताई एका पोळीत आणखी एक पोळी लपवून एकाऐवजी दोन पळ्या वाढतात. त्यावर स्वामीजी म्हणतात, सरलाताई तुम्ही गणितात नापास, तुम्हाला मी एक पोळी वाढायला सांगितले तर तुम्ही दोन वाढल्या. त्यावर सरलाताई म्हणतात, असू द्या, आता आधी तुम्ही त्या खाला, तुम्हाला वाढलेली पोळी पोळी नाही लहान फुलका तर आहे. त्यावर स्वामीजी म्हणतात, लहान अहो हल्ली तुमच्या पोळीचा आकार रोज चंदासारखा वाढतच चाललाय ना. यावर एरवी सगळ्या ठिकाणी स्वामीजींच्या आज्ञा पाळणाऱ्या सरलाताई इथे मात्र कधीच हार जात नाहीत आणि स्वामीजींना ती वाढलेली ज्यादा पोळी खावीच लागते. पूर्वी केंद्र संपल्यावर सर्वजण स्वामीजींना पायावर डोके ठेवून नमस्कार करायचे. तेव्हा सर्वात शेवटी सरलाताई जेव्हा स्वामीजींना प्रेमाने नमस्कार करीत तेव्हा स्वामीजी त्यांच्या पाठीवरून हळूवार हात फिरवायचे. ते दृश्य सर्वांना खूप भावून जायचे व भारावून टाकायचे. तेव्हा स्वामीजी म्हणायचे, हा खरा नमस्कार, ही खरी शरणागती, यामुळे तर मला शक्ती लाभते. बागेश्वर निवासात असताना सरलाताई केंद्रात येणाऱ्या एका जवळच्या साधिकेला, जवळ राहणाऱ्या साधिकेला दूध प्यायला देत असत. एक दिवस ती साधिका तिच्या शेजारी ठेवलेले दूध प्यायचे विसरून तशीच घरी गेली. हे स्वामीजींनी पाहिले. तेव्हा ते सरलाताईंना म्हणाले, अहो ती साधिका दूध न तिथंच गेलेली दिसते, तेव्हा तुम्ही आता तिच्या घरी जाऊन तिला बोलावून आणा आणि हे दूध प्यायला द्या. त्यावर सरलाताई निमूटपणे त्या साधिकेच्या घरी जाऊन तिला घेऊन आल्या व दूध पुन्हा गरम करून प्यायला दिले. त्यावर दोघी असतात ते पाहून स्वामीजी खुश होऊन म्हणतात, भले शाबार, आता कसे. आता शेवटी अत्यंत आनंददायक व गमतीचा एक प्रसंग सांगते असे म्हणत निरंजनाने सांगितलेला मजेचा प्रसंग म्हणजे स्वामीजी आणि सरलाताई यांनी आनंदाने उत्स्फूर्तपणे घेतलेल्या उखाणांची जुगलबंदी. आम्हा काही मुलींना दर शनिवारी दुपारी 12 ते 1 यावेळी स्वामीजी बोलवायचे तेव्हा आम्ही त्यांच्या खोलीत त्यांच्या सभोवताली बसायचो. एक दिवस असेच जमलो असताना सर्व मुलींनी स्वामीजींना व सरलाताईंना उखाणे घेण्याचा प्रेमाने आग्रह केला. तेव्हा स्वामीजींनी उत्स्फूर्तपणे सुरुवात केली व पहिला उखाणा घेतला तो असा, ज्ञानेश्वरीमध्ये आहे प्रेमाचा सुकाळ, ज्ञानेश्वरीमध्ये आहे प्रेमाचा सुकाळ, सरलाताईच्या सहवासात सुखी आहे बाळ, सरलाताईच्या सहवासात सुखी आहे बाळ. नंतर सरलाताईंनी उखाणा घेतला, शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने, शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने, माधवनाथांचे नाव घेते प्रेम भाव भक्तीने. यावर मुलींनी टाळ्या वाजत वन समोर दिल्यावर स्वामींनी उखाणा घेतला, ज्ञानेशो भगवान विष्णू हे वचन आहे सर्वांना मान्य, ज्ञानेशो भगवान विष्णू हे वचन आहे सर्वांना मान्य, सरलाताईंच्या सहवासात बाळ आहे धन्य. सर्वजणी खळखळून असून टाळ्या वाजवीत सरलाताईने सरलाताईंना आता तुमची पाळी असे खुणावतात. तेव्हा सरलाताई पुढील उखाणा घेतात, चंद्र चमकतो आकाशात वीज चमकते नभात, चंद्र चमकतो आकाशात वीज चमकते नभात, माधवनाथांचे नाव घेताना धन्य वाटते जगात, पुन्हा टाळ्या वाजतात. यावर हंदी कुछ कम नाही असे म्हणून स्वामीजी आणखी एक उखाणा सांगतात, ज्ञानेश्वरीतील अक्षरांना गुलाबाचा सुवास, ज्ञानेश्वरीतील अक्षरांना गुलाबाचा सुवास, सरलाताईंना प्रेमाने देतो सांज्याचा घास, सरलाताईंना प्रेमाने देतो सांज्याचा घास। नंतर पुन्हा सरलाताई सांगतात, आकाशात चमकतो तारा, आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा, अंगठीत चमकतो हिरा, स्वामी माधवनाथ हाच माझा दागिना खरा, स्वामी माधवनाथ हाच माझा दागिना खरा, प्रचंड टाळ्या। आता पुढे झालो असं सरलाताई म्हणत असताना मुली मोठ्या आर्जवाने स्वामींना आग्रह करत आणखी एक शेवटचा उखळा घेऊन सांगा। त्यावर स्वामीजी सांगतात, ज्ञानेश्वरी आणि ध्यान सदैव माझे मनात, ज्ञानेश्वरी आणि ध्यान सदैव माझे मनात, माधवाला सर्वात आवडते सरलाताई जनात। पुन्हा सर्वजणी पसंतीच्या ताळावर होतात तर स्वामीजी हरी हरी म्हणत असताना सर्वजणी जय जयकार करतात, बोला परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय, अखंड सौभाग्योती नाना गुण संपन्न मातोश्री सर्वाताई महाराज की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ श्री राम।
या महाराज अभंग, अभंग हरिओम। गीता गीता म्हणता पापा होय नाश, गीता गीता म्हणता पापा होय नाश, कैवल्य ही त्यास प्राप्त होय, कैवल्य ही त्यास प्राप्त होय, गीतेची अक्षरे पडता श्रवणी, गीतेची अक्षरे पडता श्रवणी, जायत क्षणी जायत क्षणी भव भय, गीतेची अक्षरे पडता श्रवणी, गीतेची अक्षरे पडता श्रवणी, एक एक श्लोकी कोटी अश्वमेध, एक एक श्लोकी कोटी अश्वमेध, पुण्य ही अगाध म्हणता गीता, पुण्य ही अगाध म्हणता गीता, गीतेची अक्षरे पडता श्रवणी, गीतेची अक्षरे पडता श्रवणी, जायत क्षणी भव भयम, जायत क्षणी भव भय, गीतेची अक्षरे पडता श्रवणी, गीतेची अक्षरे पडता श्रवणी, नामा म्हण गीता नित्य जो वाचिता, नामा म्हण गीता नित्य जो वाचिता, तयाच्या सुकृता पार नाही, तयाचा सुकृता पार नाही गीतेची अक्षरे पडता श्रवणी गीतेची अक्षरे पडता श्रवणी जायत क्षणी भव भयम जायत क्षणी भव भय गीतेची अक्षरे पडता श्रवणी गीतेची अक्षरे पडता श्रवणी गीतेची अक्षरे पडता श्रवणी.
हरी तुम्ही पुण्यात याल तेव्हा येत जा. खूप छान. या काकू अभंग सांगा. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी ढाव मांडला हरी हरी.
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला चंद्रभागे डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या संतांचा संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा रोविला कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण हो कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण नांगर धरिला सत्वाचा नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला उखळण प्रेमाची काढिली उखळण प्रेमाची काढिली स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी प्याला घेतला ज्ञानाचा प्याला घेतला ज्ञानाचा तोची अमृताचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण हो पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण नांगर धरिला सत्वाचा नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला या विठूचा नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण हो पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा धोंडा घेतला ज्ञानाचा करीत से जागरण हो केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
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 विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
डाव मांडिला
डाव मांडिला हरी हरी। ध्यान करताना आपण कपाळाच्या मध्यभागी स्त्रिया कुंकू लावतात त्या जागी अनुग्रहाच्या वेळी स्पर्श केला होता त्या जागी लक्ष ठेवावे असे सांगितले होते। मला एक्झॅक्टली कसे कळणार की मी बरोबर त्याच जागी लक्ष ठेवतो आहे असा प्रश्न विचारलेला आहे। ध्यानाच्या वेळेला सर्वात प्रथम मस्तकाच्या पोकळीमध्ये ज्याला चिदाकाश असं म्हणतात. त्या ठिकाणी योगाच्या परिभाषेमध्ये ते ठिकाण म्हणजे आपली टाळू जी आहे तिथून एक काल्पनिक रेषा जर खाली ओढली आणि दोन भोळ्यांच्या मधून एक काल्पनिक रेषा मागं ओढली तर त्या रेषा एकमेकांना जिथं मिळतील ते ठिकाण, त्या ठिकाणी आपण जाणीव रूपानी आहोत, परमात्म भावनेनी आहोत. अशा प्रकारे आपण थांबून राहायचं आहे. भगवंतांचे शब्द आहेत, आत्मसंस्थ मन कृत्वान किंचिदपि चिंतयेत. त्या ठिकाणी मन आत्मसंस्थ करायचं आणि मग कशाचंही चिंतन करायचं नाही, कुठलाही शब्द उच्चारायचा नाही. शब्दरहित आत्मभावानी त्या ठिकाणी राहायचं. अर्थात त्या ठिकाणी राहणं काही काळच साधकाला शक्य होतं आणि त्यानंतर साधकाच्या ठिकाणी वृत्ती उठायला सुरुवात होते, विचार उठायला सुरुवात होते. विचार उठल्यानंतर ताबडतोब काय जर घडत असेल तर आपला आत्मभाव कोलमडून पडतो. विसरूनच जातो आपण की आपल्याला आत्मभावात थांबून राहायचं आहे. त्याच्याऐवजी समोर उठलेल्या वृत्तीला प्राधान्य दिलं जातं आणि त्या वृत्तीचं चिंतन सुरू होतं. ध्यानामध्ये अशा रीतीने वृत्तीशी तादात्म्य ध्याता वारंवार साधत असतो की जी परंपरा मोडून काढायची आहे, जी परंपरा नको आहे, वृत्तीशी सारूप्य ध्यात्याचं नको आहे. खरं म्हणजे जी वृत्ती उठते ती वृत्ती देखील जो जाणीव रूपाने बसलेला आहे, आपण परमात्मा अशा प्रकारचा पक्का भाव धरून बसलेला आहे, त्याच्याच ठिकाणी जर नीट सूक्ष्म विचार केला तर त्याच्या ठिकाणीच वृत्ती उठत असते. वृत्ती उठण्याचं हे कोणतंही ठिकाण नाही, आज्ञाचक्र हे ठिकाण नाही, वृत्ती आपल्या ठिकाणी उठते. पण असं सांगितलं जातं की अशी कल्पना करा की ही जी वृत्ती उठलेली आहे ही वृत्ती तुझ्यापेक्षा तिराहित आहे. विचारातच दोन भाग करायला सांगितलेले आहेत. एक म्हणजे साक्षी भावानी बसलेला मी आणि दुसरं म्हणजे उठलेला विचार. वस्तुतः तशी परिस्थिती नसते. जो मी असतो त्याच्याच ठिकाणी विचार उठतो आणि तो विचारामध्ये गुंतून पडतो. शास्त्रीय दृष्ट्या मेंदू, मानवी मेंदू जर आपल्याच हालचालींचं अवलोकन करायला लागेल, आपल्याच कार्यांचं अवलोकन करायला लागेल तर तो काम करणंच थांबवतो, तो स्तब्ध होऊन जातो. ही युक्ती जमण्यासाठी म्हणून असं सांगितलं जातं की मी आत्मा आहे या भावनेनी शब्दरहित बसलेला जो आणि आत्मभावनेमध्ये थांबून राहिलेला जाणीवरूप मी आहे, त्याच्यापेक्षा समोर उठलेली जी वृत्ती आहे ती आपल्यापेक्षा वेगळी आहे असं समजा. एखादं गणित सोडवताना जसं याचं उत्तर एक्स आहे, क्षय आहे, शंभर आहे असं समजा, असं म्हणून गणित सोडायला जशी सुरुवात आपण करतो तसं उठलेला जो विचार आहे तो माझ्यापेक्षा वेगळा आहे. मग तो वेगळा विचार कुठं आयडेंटिफाय होणार तर इथं आयडेंटिफाय होणार, आज्ञाचक्रापाशी, कपालास्थींच्या प्रदेशामध्ये. त्यात ही सर्वात उत्कृष्ट जागा लक्ष ठेवण्यासाठी जर कोणती असेल तर भ्रुकुटी मध्याचा प्रदेश, त्याला आज्ञाचक्र असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी, तेथ पाठमोरी देठी पारखून या असं म्हटलेलं आहे. डोळे मिटल्यानंतर भुवयांच्या मधला प्रदेश परत पॉइंट म्हणून दिसणं शक्य नाही, कारण डोळे मिटलेले आहेत जर स्पर्श केला तर जाणवेल, पण स्पर्शाशिवाय हा प्रदेश तसा समजत नाही. तुम्ही कल्पनेनी पाहायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मने मन घालोनी मागे, मनानेच मन माग घालायचं आहे. माग घालणारं देखील मनच आहे, मनाला. साक्षी मन त्या साक्षी मनाने समोर जे विचार तरंग उठतात ते विचार तरंग बाजूला सारायचे आहेत. त्यामुळं ध्यानात गूढ असं काही नाही. आणि असा एखादा जसं कर्कटक तुमच्या असा बिंदू नाही. कपाळाला जर एखादा अणकुचीदार पेन्सिल करून जर त्याचं टोक लावलं तर अमुकच बिंदू असं ते असं इतकं क्रिटिकली पाहू नका. सर्वसाधारणपणाने हा प्रदेश कपालास्थींचा प्रदेश, पण त्यातही दोन भोयांच्या मधली जागा. कारण अगदी बायका कुंकू लावतात, बाबा महाराज गर्द्यांचा अभंग आहे, बायका गोंदिती जेथे चित्ताला ठेवी तेथे. आता इथं हा भगिनी वर्ग आहे, प्रत्येकाने आपलं कुंकू एकसारखं लावलेलं नाहीये. कोणी कपाळाच्या इथं लावलेलं आहे, कोणी इथं लावलेलं आहे, असं सांगता येत नाही. स्थूल मानाने सांगितलेलं हे लक्षात घ्या, हे लक्षणाने सांगितलेलं आहे, लक्षणाने समजून घ्या. त्याच्यामध्ये असं विशेष नाहीये की हा बिंदू आणि तो चुकला तर ध्यानच चुकलं असं कृपा करून समजून घ्या, असं नाहीये. त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या विचाराचे दोन भाग करता आहात आणि एका भागाने दुसऱ्या भागाकडे साक्षीत्वानी पाहता आहात, याचा आणि माझा संबंध नाही असं म्हणून. म्हणून तुम्हाला जेव्हा अमन अवस्था लक्षात येते तेव्हा देखील खऱ्या अर्थाने मन गेलेलं नसतं. कारण अमन अवस्था ज्याला समजते ते साक्षी मन शिल्लकच असतं. मन फार पुढच्या काळात जातं, फार पुढच्या काळात मनाचा लय होतो. मला एक्झॅक्टली कसं करणार की मी त्याच ठिकाणी लक्ष ठेवतो आहे, तसं नाहीये ते. ध्यानाला बसताना मी चेहऱ्यावर कोणताही ताण तणाव राहणार नाही याची काळजी घेतो. परंतु कधी कधी असे लक्षात येते की माझ्या कपाळामधील काही भागात ताण तणाव आहे, ध्यानानंतर मात्र तसं काही जाणवत नाही, म्हणजे त्याचा त्रास होत नाही असं ते म्हणतात. माझे काही चुकत आहे का? या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये कळत न कळत प्रत्येक व्यक्ती हळूहळू ताण घेऊन बसण्याची प्रॅक्टिसच जणू करते, प्रत्येक व्यक्ती असं मी म्हणतो. प्रश्न ज्यांनी विचारलाय त्यांच्या पुरतच नाहीये. कोणी खांदे आक्रसून घेतात, कोणी खांदे माग घेतात, कोणी मुद्दाम असं काही बसतात, मानेच्या भागाला कोणी मुद्दाम ताण देतात. अगदी लक्षपूर्वक पाहायचं आहे विचाराकडे साक्षी राहून, त्यामुळं कुठल्या तरी अवयवावर ताण न कळत निर्माण होतो आणि जे अपेक्षित नाहीये. कधी कधी चेहऱ्यावर तर विलक्षण ताण ध्यान करणारी व्यक्ती निर्माण करते. ध्यानाने रिलॅक्सेशन, ध्यानाने एक सुख वाटण्याच्या ऐवजी त्यांचं ध्यान हे काहीतरी सफरिंग आहे की काय असं वाटावं, काहीतरी सहन करतायत मुद्दामून ओढून ताणून, असा चेहरा देखील कोणाकोणाचा होऊ शकतो. जर या गोष्टीचं भान नसेल, कोणाकोणाची कानशिलं ताणली जातात, अवधान देण्याच्या नादात हे घडतं, कोणाचा मस्तकाचा या डोक्याचा मागचा भाग, लहान मेंदूच्या जवळचा भाग तिथपर्यंत ताणात असतो. कोणी कोणी भुवया वर घेत, मुद्दामून देखील वर घेत, चांगल्या ध्यानामध्ये भुवया वर होतात. म्हणून ध्यान चांगलं लागलं की नाही हे न पाहता ध्यानाला बसलेली व्यक्ती लगेचच असं करते, लगेच अशी, असं इतकं नाहीये ते. जर खूप चांगलं ध्यान लागलं तर भुवया वर जातात, हे बरोबर आहे. पण प्रत्येक वेळेला भुवया वर केलं की उलट्या बाजूने ध्यान चांगलं लागेल असं मात्र नाही. मुद्दामून चेहऱ्यावर हसू आणणं असंही करू नका. कोणत्याही प्रकारच्या इथल्या ज्या शिरा आहेत, कानापासून खांद्याकडे जाणाऱ्या त्या देखील कोणाकोणाच्या ताणलेल्या असतात, याचा पुढे घातक परिणाम होण्याची शक्यता असते. कारण रोज तासभर जर मुद्दामून तणाव दिला एखाद्या अवयवाला तर ते चुकीचं घडेल आपल्याबाबत. म्हणून कोणाकोणाला त्यामुळे डोकेदुखी किंवा डोकं अतिशय जड होणं अशा गोष्टींचा सामना करावा लागतो, अशा गोष्टींचा त्रास व्हायला सुरुवात होऊ शकते. म्हणून कुठेही ताण ध्यानाला बसताना सुरुवातीलाच आपण ताण काढून टाकून ध्यानाला बसावं. ताण काढून टाकला जरी आपल्या चेहऱ्यावरचा आता ऐकताना देखील तुम्ही विश्वास ठेवा की तुम्ही ताणात आहात, तुमच्या चेहऱ्याचे स्नायू देखील ताणात असतात. काढायचं कसा, एक दोन मिनिटं प्रात्यक्षिक करायचं, बघा, शांत बसा, डोळे मिटा, आपले खांदे एकदा हलवून पहा, सैल असावेत. ताठ बसणं याचा अर्थ ताण देणं नव्हे, मान दोन्ही बाजूनी एकदा हलवा, एकदा मागं एकदा पुढं अशीही घ्या आणि अनुवटी जमिनीला समांतर राहू देत. कोणाकोणाची अनुवटी ध्यानाच्या वेळेला गळ्यापाशी चिकटेल इतकी खाली असते तर कोणाकोणाचं डोकं वर गेलेलं असतं, तसं नको. आणि साधे डोळे मिटलेले आहेत, भुया वर घेऊ नका. कानापासून ते मागचा मानेचा भाग आहे लहान मेंदूचा, तिथं लक्ष ठेवा. तिथले स्नायू कधीही हालचाल करत नाही पण ताण बसू शकतो, अगदी सैल आहेत अशी कल्पना करा. कानापासून ते डोळ्यापर्यंत जे स्नायू आहेत तेही असेच सैल आहेत अशी कल्पना करा, सैल सोडा. तुमचं जे कपाळ आहे अतिशय सैल, तिथं आठीही नको आणि ताणलेपणा देखील नको. भुवया, डोळे सहज मिटलेले, डोळ्याच्या खाली असलेले गालाचे स्नायू आहेत ते अगदी सैल सोडा, अगदी सैल. अजून तुम्हाला जमलं नाही, अजून सैल सोडा. सैल म्हणजे निरागस्ता देखील डोळ्यासमोर आणा, इतके सैल. याच्यापेक्षाही जास्त सैल सोडण्यासाठी म्हणून तुमचा जो जबडा आहे त्याच्यामध्ये अनुवटीचा भाग सहज खाली उतरू देत. ओठ मिटलेले त्यामुळे दात एकमेकांवर चिकटलेले नसतील. दात एकमेकांवर दाबून ठेवणं देखील ताणाचं आहे असं तुम्हाला समजेल. कानांच्या पाळ्याच्या खाली जे जबड्याचं हाड येऊन पोचत तिथं अतिशय सैल. चेहऱ्यावर कुठलीच भावना नको, चिदाकाशात तुम्ही आहात, जाणीव रूपाने परमात्मा भावने साक्षी भावने निर्विचार तरीही द्रष्टाहून कपालास्थींचा प्रदेश आतून पहा सैल सोडलेला विचाररहित शून्य पाहता हात कुठलाच बिंदू पाहायचा नाहीये भ्रुकुटी मध्यापाशी कल्पनेने पाहायचा आहे एकसारखं पहा आणि पाहतच राहा आतून अतिशय सावध आणि तुम्हाला समजेल तुम्ही निष्कारण ताण घेऊन ध्यानाला बसत होता असलेला असताना सवयीनुसार जर कोणी खांद्यावर ताण दिला असेल तर तो काढून टाका आपला आपल्याला कळतो आपण कुठं ताण दिलाय तो काढा वारंवार सवयीनुसार जिथं जिथं ताण द्यायची सवय आहे तो भाग मोकळा ध्यान डिस्टर्ब न होता करा हरी 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 आता चेहरा असाच तणाव मुक्त ठेवून डोळे उघडा कुठेही तणाव नको तुमच्या लक्षात येईल की मगाशी श्रवण करायला बसलेला असताना देखील तुम्ही चेहऱ्यावर ताण घेतलेला होता अशा रीतीने साधना करत असताना कुठलाच ताण न घेता साधना करायची आहे मधून अधून आपण तपासू शकतो आणि हे तपासण्यामुळे फार ध्यान इकडचं तिकडं डिस्टर्ब होतं असं नाही आपणाकडून अनुग्रहाचा लाभ मिळाल्यापासून मी दररोज न चुकता ध्यान करतो 8 ते 9 पण जर त्यावेळेस कधी जमणार नसेल तर दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ध्यान करतोच सुट्टीच्या दिवशी मी 1.5 तास ध्यान करतो माझी साधना बरोबर चालली आहे ना ह्याविषयी काही खुणा इंडिकेशन्स आहेत का ध्यान साधना बरोबर चालली आहे की नाही हे ध्यान करणाऱ्याला समजतं त्याला ग्वाही आपलं मनच असत आपल्या मनाला कळल्याखेरीज किंवा अंतरात्म्याला कळल्याखेरीज काही होत नसत त्यामुळं आपलं ध्यान चांगलं होतं आहे हे आपल्याला समजतं उपद्रष्टा अनुमंता च भरता भोक्ता महेश्वरा तो आतून उपद्रष्टा असतो साक्षी असतो आणि अनुमंता देखील असतो. तो म्हणतो की भले शाबास, आज छान ध्यान झालं, चांगला बसला, आज तुला समाधान झालं, हे आतून सांगणारा कोणी असतो. तरी देखील आपण साक्षीत्व राखू शकतो, विचाराच्या मागे जात नाही, साक्षीत्व आपल्याला जमत आहे, याला चांगलं ध्यान म्हणायचं. त्याच्याही पुढे जाऊन दोन विचारांमध्ये क्षण, दोन क्षण, चार क्षण अंतर पडत आहे, हे अधिक चांगलं ध्यान. त्याच्याही पुढे जाऊन हे अंतर 5 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद, मिनिट, 1.5 मिनिट एवढं मोठं होत आहे, हे अधिक चांगलं ध्यान. एक विचार संपलेला आहे आणि पुढचा विचार अजून उठलेला नाही, या दरम्यान निघून जाणारा काळ वाढत जाणं, हे त्याच्यापेक्षा चांगलं ध्यान. या ध्यानामध्ये देखील आपण साक्षी आहोत आणि समोर निर्विचारत आहे असं स्पष्ट लक्षात येतं. आणि त्याच्याही पुढे जाऊन जो साक्षी आहे त्या साक्षीला केवळ स्वतःचं भान राहणं, आपण अमन झालेले आहोत याचा देखील विसर पडणं, ती गोष्ट बाजूला पडणं, आणि साक्षी आपल्या स्वतःला, स्वतःभोवती केंद्रित होणं. फक्त साक्षीला स्वतःचीच जाणीव राहणं, हे अधिक चांगलं ध्यान. नंतर साक्षी भावनेचं काही काम नाही हे लक्षात घेऊन आपोआप लक्षात येतं, समोर विचाररहितता जर असेल तर विचारांचा साक्षी, विचाररहिततेचा किती काळ साक्षी राहणार, म्हणून साक्षी भावना गळून पडते. आणि अस्तित्व मात्र असं काही एक शिल्लक राहतं, त्याला मीपणाची मात्र जाणीव असते, हे अधिक चांगलं ध्यान. आणि केवळ अस्तित्व मात्र मी अशी जाणीव असताना देखील एका विलक्षण शांतीचा, विलक्षण समाधानाचा, सुखाचा असा प्रत्यय येणं आणि त्याच्यामध्ये मीची भावना देखील नाहीशी होणं आणि केवळ काही एक आहे, अविनाशी, चैतन्य मात्र, आनंद स्वरूप, शांत स्वरूप, असं काही एक आहे मीपणाखेरीज, हे अतिशय चांगलं ध्यान. याला पतंजली महामुनींनी असंप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे. ध्यानाच्या अंगाने हे ध्यानाचं वर्णन झालं, आपलं कसं चाललेलं आहे ते याच्यात ज्यांनी त्यांनी पाहावं. ध्यानातून उठल्यानंतर देखील आपलं ध्यान कसं चाललेलं आहे हे समजतं. ध्यानातून उठल्यानंतर ती शांती टिकून राहत असेल, ध्यानात अनुभवलेली शांती ध्यानानंतरही टिकून राहते, याचा अर्थ ध्यान चांगलं चाललेलं आहे. आपलं ममत्व, आसक्ती कमी व्हायला लागलेली आहे असं आपलं आपल्याला जाणवणं, ध्यान चांगलं चाललेलं आहे. रामचंद्र, गोपाळ कृष्ण, शिव, दत्त, देवतांच्या दर्शनाने डोळ्याच्या कडा पाणावणं चांगल्या ध्यानामुळेच होतं. भक्तीचा उदय, श्रद्धेचा उदय अंतःकरणामध्ये होतो, ध्यान चांगलं चाललंय असं समजा. पण त्याच्याही पुढे जाऊन व्यक्ती व्यक्तीच्या अंतःकरणात परमात्मा पाहून बोलते आहे, परमात्म्याला शोधते आहे, परमात्म्याला न विसरता आपल्या व्यक्तीच्या समोरच्या व्यवहार करते आहे, हे अधिक चांगलं ध्यान. अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम, मानवी रूपातल्या मानवी तनु धारण करून आलेल्या परमात्म्याची अवगणना न करता त्याच्याशी व्यवहार करता येणं हे संपन्न ध्यानाचं लक्षण आहे. जगदांतरीचे दर्शन बरे पाहणे हेच ध्यान असं समर्थ याबद्दल म्हणतात. सगळ्या जगताच्या अंतर्यामी परमात्मा पाहायला शिकणं हे अधिक चांगलं ध्यान. हाती घेऊन तूप वाटी नामा धावे श्वाना पाठी उभा उभा जग जेठी कोरडी कैसी खासी रोटी. देव हसोनिया बोले नाम्या कैसे ओळखिले नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्वा ठाई. विसोबा खेचर सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानापोटी आता सर्वा ठाई तो भरून राहिलेला आहे अशी ओळख झाली. हे चांगलं ध्यान. वर्तणुकीतून देखील ध्यान समजत. आपण किती चिडतो, कांगावा करतो, गैरसमज करून घेतो, संशयखोर आहे आहोत याच्यावरून देखील आपलं मन अजून साफ झालेलं नाही हे लक्षात घ्यावं. ध्यानाने क्षण क्षण अमनावस्था प्राप्त होऊन परमात्म्याचा स्पर्श जर होत असेल तर तो जीवनात उतरणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे या अंतरखुणा आणि नंतर सांगितलेल्या बाह्य खुणा या एकमेकांना जुळल्या पाहिजेत. जर मी म्हणत असेन की माझं ध्यान चांगलं चाललंय आणि माझ्या वर्तनात तसं येत नसेल तर तुम्ही माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नका. कारण अंतर आणि बाह्य या गोष्टी एक दृश्य आहे आणि एक अदृश्य आहे पण एकाच वस्तूच्या आहेत याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जेव्हा 60-70 फूट उंच झाड पाहता, एखादं मोठं डेरेदार वृक्ष पाहता, तेव्हा त्याच्या मुळ्या देखील भक्कम आत पाताळात गेलेले आहेत, पसरलेले आहेत याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून तर तो उभा आहे. अशा रीतीने दोन्हीकडून प्रगती व्हायला लागते. परमार्थ तितका गुप्त नाहीये. ध्यानातल्या गप्पा गोष्टी पुष्कळ मारता येतील, अनुभव पुष्कळ सांगता येतील, पण ते खरे आहेत की नाही हे वर्तणुकीतूनच समजेल. आणि ते तसं समजलं नाही तर तुम्ही गप्पा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कधी कधी असं होतं की ध्यानामध्ये खरंच चांगला अनुभव येतो पण व्यवहारातले दुर्गुण सोडायला तो तयार नसतो. अशी व्यक्ती जागच्या जागी राहते. साधना करून देखील त्याच्यात काही फरक पडत नाही. आणि ध्यानच नव्हे तर सगळ्या प्रकारच्या साधनेला हे लावून पाहण्यासारखं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो. गळ्यात माळ घालणं म्हणजे काही सर्वस्व नाही. माळ आहे गळ्यात पण अंतःकरणात निर्मळ नाही आणि वाचा नाही चांगली. मग माळेचा उपयोग काय? नाम आहे मुखात. आणि फसवतो आहे लोकांना. त्या नामाचा उपयोग काय? म्हणून ज्या साधना आहेत त्या साधना अंगोपांगावर उमटल्याच पाहिजेत. त्या तशा उमटल्या तर आपलं चांगलं चाललंय असं समजा. आणि असं समजू नका की सर्वात शेवटच्या स्थितीतच त्या दिसतात. तुम्ही जितपत आत आहात तितपत बाहेर दिसणारच. जर तुम्ही आत जेमतेम असाल तर बाहेर जेमतेम दिसणार. जर तुम्ही आत रंगलेले असाल तर बाहेर रंगलेले दिसणार. आत रंगलेले असाल आणि बाहेर रंगलेले दिसायला जर तुम्ही संकोच पावत असाल तर थोड्याच दिवसात तुमची आतली साधना देखील खराब होते की तितकी चांगली होईन अशी होते. कोणाकोणाला संकोच वाटतो परमार्थाचा. आपण परमार्थ करतो हे कोणाला समजू नये असं वाटतं पण समजणारच आहे. आणि म्हणून परमार्थ लपवण्यासाठी म्हणून चार चौघांसारख्या गप्पा, चार चौघांसारखे हास्य विनोद, तसलं बोलणं असं सगळं करतात. अशांच्या जीवनामध्ये दंभ येतो. आपल्याला आपलं जे जीवन आहे ते शांती समाधानाकडे जर न्यायचं असेल तर दोन्ही ठिकाणी एकच पाहिजे. बर्नार्ड शॉची नाटक अतिशय गाजत असतानाचा एक प्रसंग मी वाचला होता मध्यंतरी, की त्याचा एक जुना मित्र शॉचा आणि पादरी झालेला, त्यामुळं धर्माचा उपदेश करत असल्यामुळं उघड उघड जाऊन नाटकं पाहण्याचं धैर्य त्याच्यामध्ये नव्हतं. पण वाटत मात्र खूप होतं की आपणही जाऊन नाटकं पाहावीत, हाऊसफुल होत होती, गाजत होते शॉ. तेव्हा त्यांनी बर्नार्ड शॉला असं फोन करून कळवलं की मॅनेजरला सांगा की मागच्या दारांनी एक सीट रिझर्व करून मला मागच्या दारांनी सोडायला सांगा. कारण पादरी त्या गावातले सगळे ओळखत होते, जाऊन नाटकाला बसला असं जर पाहिलं तर मग उपदेश घेण्यासाठी म्हणून रविवारी येणाऱ्या लोकांना तोंड कसं दाखवायचं. त्यामुळे नाटक सुरू झाल्यानंतर अंधारामध्ये मी तिथे येऊन पहिल्या एका बाजूच्या खुर्चीवर बसेन, मॅनेजरला सांगा, असं त्यांनी आपल्या मित्राला म्हणजे बर्नार्ड शॉला फोन करून सांगितलं. बर्नार्ड शॉ घरात नव्हते, हा निरोप बर्नार्ड शॉना देण्यात आला. ते आल्यानंतर जेव्हा आपल्या मित्राचा निरोप त्यांना कळला तेव्हा शॉनी त्यांना उलटा फोन केला. ते म्हणाले की माफ करा, परमात्म्याच्या दारामध्ये, परमात्म्याच्या घरामध्ये मागचं दार नसतं. मागच्या दारांनी काही परमात्म्याच्या दारात होत नाही, घरात होत नाही. त्यामुळे यायचं असेल तर पुढच्या दारातूनच यायला लागेल. असं आपलं जे जीवन आहे ते जीवन झाकपाक करण्याचा प्रयत्न परमार्थी माणसांनी करू नये. आहोत तसे, त्याच्यात दंभही नसावा. अनावश्यक आपण करतो तेही झाकायला नको आणि करतो त्याच्यापेक्षा अधिकही वाटायला नको. असं सहज जीवन जर असेल तर त्या सहज जीवनाच्या प्रेरणेतच आपली साधना चांगली चालली याचं लक्षण आहे. मला असं वाटतं की एवढं पुरे आहे, ही इंडिकेशन्स आहेतच आहेत. अजून एक महत्वाचं इंडिकेशन म्हणजे यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः, ज्याला लोकांचा उद्वेग येत नाही, जो लोकांना कंटाळत नाही आणि लोक ज्याला कंटाळत नाहीत, अशी व्यक्ती. पण हे पुढचं लक्षण झालं, पण हे लक्षण सुरू होईल घरापासून. हे लक्षात घ्या, तुम्ही जर ध्यानाला बसत असाल तर तुमची बायको, तुमची मुलं तुम्हाला कंटाळलेली नसली पाहिजेत. आणि तुम्ही त्यांना कंटाळलेले नसले पाहिजेत, नाहीतर ध्यानाला बसणारा मनुष्य आपल्या स्वतःला वरच्या पातळीवर समजत जातो आणि हे कोणीतरी अज्ञानी जीव आहेत असं मानायला लागतो. तसं होता कामा नये. दोन्ही बाजूनी या खुणा आहेत, तुम्ही तसंच आणि तेही तुमच्याबद्दल तसेच असले पाहिजेत. विनोबा असं म्हणतात की गोकुळामध्ये श्रीकृष्ण गोपांबरोबर खेळला याच्यामध्ये त्याचं अमानित्व सिद्ध होत नसून गोप देखील हा आपल्यातलाच आहे असं समजून त्याच्याशी खेळत होते याच्यात त्याचं अमानित्व सिद्ध होतं. स्वामीजी एका ठिकाणी असं म्हणतात की माधवाची ऐशी स्थिती जना जाणवेना, अपूर्ण मनाशी पूर्ण चोजवेना, प्रेमरंगी परी त्यांच्या रंगो निया गेलो. जे जसे असतील तसे तुम्ही प्रेमाने त्यांच्यामध्ये रंगून गेलं पाहिजे. तुमच्या पातळीवरचेच कोणीतरी भेटोत आणि मगच तुम्ही समाधानी व्हाल असं नाही, तर सर्वत्रच परमात्मा स्वरूप जर असेल अशा बोधाने तुम्ही वर्तन करत असाल तर प्रकृतीच्या अंगाने तो कसाही असला तरी देखील तुम्ही त्याच्या ठिकाणी रमाल आणि तोही तुमच्या ठिकाणी रमेल. तुम्ही त्याच्या पातळीपर्यंत जायला पाहिजे. ही कला तुम्हाला अवगत झाली तर तुमचं ध्यान चांगलं चाललंय, कारण हे सगळं ध्यानातून तयार होईल. याचा स्वतंत्र अभ्यास जरूर असेल
पण तो अभ्यास देखील ध्यान करणाऱ्या व्यक्तीलाच समजेल आणि सुचेल. तर अशा प्रकारे माझी साधना बरोबर चालली आहे ना याविषयी काही खुणा इंडिकेशन्स आहेत का? आहेत. प्रत्येकाची, माझीच काय, प्रश्न विचारणाऱ्याचीच नव्हे, आपल्या सगळ्यांची साधना कशी चालली आहे हे याच्यावरूनच समजतं. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.